स्तोत्र संहिता अध्याय 60 मुख्य गवयासाठी शूषण एदूत साक्षीचे भूकमल ह्या चालीवर शिक्षणासाठी गावयाचे मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र तो अराम नहराईम व अराम सोबा यांच्याशी लढाई करीत असता यवाबाने परत जाऊन क्षाराच्या खोऱ्यात अदोमातले 12,000 पुरुष मारिले तेव्हा रचिलेले हे देवा तू आमचा त्याग केला आहे आमची दाणादाण केली आहे तू कोपायमान झाला आहेस तू आम्हास पूर्वस्थितीवर आण तू भूमी कंपित केली आहे ती विदारिली आहे तिची भगदाडे भरून काढ कारण ती डळमळत आहे तू आपल्या लोकास कठीण प्रसंग दाखविला आहे तू आम्हाला जणू काय झोकांड्या खावयास लावणारा द्राक्षारस पाजिला आहे तुझे भय बाळगणाऱ्यास तू ध्वज दिला आहे अशासाठी की तो त्यांनी सत्याकरिता फडकवावा तुझ्या प्रियजनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला मी उल्लासेन मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे यहूदा माझे राजवेत्र आहे मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे अदोमावर मी आपले पायतण फेकीन हे पलेशेथा माझ्यामुळे तू आरोळी मार मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल अदोमात मला कोण नेईल हे देवा तू आमचा त्याग केला ना हे देवा तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस शत्रूपासून तू आमची सुटका कर कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू तोच आमच्या शत्रूस तुडवून टाकील